पितरांवर श्रद्धा ही हे अज्ञानाचं लक्षण. पितरांवर श्रद्धा, कुळदेवतेवर श्रद्धा आणि तेवढीच माझ्यावर देखील श्रद्धा, म्हणजे परमात्म्यावर देखील श्रद्धा, असं भगवंत म्हणतात. वस्तुतः एक परमात्माच सर्व देव झालेला असताना सर्व देवांकडे ते वेगळे वेगळे आहेत अशा भावाने पाहणं हे अज्ञानाचं लक्षण. एकादशीच्या दिवशी जेतुला पाडू आम्हासी तेतुलासी नागासी पंचमीच्या दिवशी चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाची होये चावदसी म्हणे माये तुझाची वो दुर्गे नित्य नैमित्तिके कर्मे सांडी मग बैसे नवचंडी आदित्यवारी वाढी बहिरवा पात्री पाठी सोमवार पावे आणि बेलेसी लिंगा धावे ऐसा एकलेचा एकलाची आघवे जोगावी जो ऐसा अखंड भजन करी उगा नोहे क्षणभरी अवघेन गावद्वारी आहेव जैसी ऐसे निजो भक्तू देखसी सैरा धावतू जाण अज्ञानाचा मूर्तू अवतारतो. एको देवो केशवो वा शिवो वा अशा प्रकारची कोणतीही निष्ठा न ठेवता सर्व देव वेगळे आहेत, त्यांची शक्ती वेगळी आहे आणि जो देव ज्या वेळेला उपयोगी पडेल त्या देवाचं भजन करायचं, अशा प्रकारची जी दृष्टी आहे त्या दृष्टीला भगवंतांनी इथं अज्ञान दृष्टी असं म्हटलेलं आहे आणि ती व्यभिचारिणी भक्ती म्हणून भगवंतांनी सांगितली. अव्यभिचारी असणं आणि व्यभिचारी असणं हा स्वभाव आहे. एका ठिकाणी निष्ठा ठेवणं हा स्वभाव आहे आणि कोणाही एका ठिकाणी निष्ठा नसणं हा स्वभाव आहे. परमार्थामध्ये देखील भगवंतांनी व्यभिचारी आणि अव्यभिचारी भक्ती असा फरक केला. बाहेरही सर्वत्र एकनिष्ठतेला खूप किंमत आहे. आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी त्या ऑफिसमध्ये किंवा त्या संस्थेमध्ये एकनिष्ठ राहणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आपण ज्या देशात राहतो त्या देशाशी एकनिष्ठ राहणं ही गरजेची गोष्ट आहे. ज्या नीतिकल्पना आहेत त्या नीतिकल्पना धरून आपल्या जीवनामध्ये देखील एकनिष्ठ राहणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. व्यभिचार हा स्वभाव आहे आणि हा स्वभाव जर अन्यत्र असेल तर परमार्थामध्ये देखील दिसतो. निष्ठा न ठेवण्याचा भाव केवळ स्वार्थापोटी निर्माण होतो, केवळ स्वतःच्या सुखापोटी निष्ठा न ठेवण्याचा भाव निर्माण होतो. की घेतलेन व्रत हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग न्याये जे दिव्य दाहक म्हणोनी असा वयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. सावरकरांचे जे उद्गार आहेत ते अव्यभिचारी भक्तीचे उद्गार आहेत. आणि व्यभिचार हा कुणालाही नको असतो, तसाच परमात्म्याच्या ठिकाणी देखील व्यभिचार परमात्म्याला चालत नाही. याचं कारण रामकृष्ण असं म्हणत असत की एकाच ठिकाणी जर 50 फूट खणलं तर पाणी लागणार, 10 ठिकाणी 5-5 फूट खणून जसं पाणी लागणार नाही तसं व्यभिचार्याच्या हातात फारसं काही लागत नाही. तात्पुरता स्वार्थ तात्पुरता लाभ जरी झाल्यासारखा वाटला तरी व्यभिचार्याला अंतिमतः यश कोणतंही मिळत नाही. आणि भगवंत परमात्म प्राप्तीसारखी गोष्ट सांगत असल्यामुळं तिथं अव्यभिचार भावच पाहिजे. सोमवारी शंकराला जाण्यामध्ये भगवंतांना आपत्ती नाहीये आणि मंगळवारी देवीला भजण्यामध्ये देखील भगवंतांना आपत्ती नाहीये. या ओव्या वाचून असं वाटण्याची शक्यता आहे की भगवंत या सर्वाच्या विरोधात आहेत. चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मूर्ती बसवण्यामध्ये भगवंतांना काही आक्षेप नाहीये. भगवंतांचा आक्षेप आहे तो हे सर्व देव वेगवेगळे आहेत असं मानून त्या त्या देवांची वेगळी वेगळी पूजा करणं. या ठिकाणी भगवंतांचा मुख्य आक्षेप आहे. मी अशी एक गोष्ट वाचलेली होती की मुल्ला नसरुद्दीन हा शास्त्राच्या अगदी विरोधात होता. मशिदीत जायचं, नमाज पढायचा, कुराण वाचायचं हे त्याच्या बुद्धीला मानवणारं नव्हतं. आणि गावात सर्व गाव धार्मिक असताना मुल्ला मात्र नेहमी सांगत असे की या धर्माने कोणाचं काही भलं झालेलं नाही. मी कधीही कुराण वाचलं नाही तरी देखील मला काही फरक पडला नाही. मी कधीही नमाज पढला नाही तरी देखील मला कधी फरक पडला नाही. अल्लाह मुळात नाहीच आहे असं मुल्ला म्हणत असे. एके दिवशी असं झालं की नदीच्या काठी पूर पाहायला गेलेला मुल्ला अचानक पाय घसरून पाण्यात पडला. पाण्यात पडला आणि प्रवाहाबरोबर वाहायला लागला. नदीत बुडायला लागला, प्रवाहाबरोबर व्हायला लागला आणि मुलाला एकदम ब्रह्मांड आठवलं. मुल्ला म्हणायला लागला की आतापर्यंत मी कधीच धार्मिक राहिलो नाही. आणि तो म्हणायला लागला की मी धर्मग्रंथ वाचेन, मी देवावर विश्वास ठेवेन, मी कुराण वाचेन, मी नमाज पढेन, फक्त मी वाचलो पाहिजे. मी जर वाचलो तर हे सर्व काही मी करेन असं मुल्ला एका क्षणात म्हणायला लागला. मुल्ला वाहत असताना एका झाडाची वाकलेली फांदी मुलाच्या हाताला लागली आणि नदीत बुडता बुडता मुल्ला वाचला. ती फांदी हातात आल्यामुळे त्याला बरंच बळ निर्माण झालं. त्यांनी लक्षात घेतलं की आता आपण वाचतोय. तेव्हा मुल्ला म्हणायला लागला की अल्लाह जर तू कुठं असलास तर मी तुला हाक मारली पण तू तसदी घ्यायचं काही कारण नाही, तू आता येण्याचं काही कारण नाही. तेवढ्यात ती फांदी मोडली आणि मुल्ला परत व्हायला लागला. तेव्हा मुल्ला म्हणतो की हे अल्लाह तुला साधा गमतीने बोलणं देखील कळत नाही असा कसा तू. व्यभिचारी भक्त जो असतो तो आपल्या हिताकरता किंवा आपल्या फायद्याकरता किंवा आपल्या स्वार्थाकरता कुठल्याही थराला जायला कोणत्याही क्षणी तयार असतो. तसं भगवंतांनी विविक्त देश सेवित्वम म्हणजे निवडक किंवा एकांत ठिकाणी राहणं हे ज्ञानाचं लक्षण सांगितलेलं आहे. कारण गर्दीमध्ये दोष आहेत, गर्दीमध्ये अनेक मतमतांतर आहेत, गर्दीमध्ये निंदा आहे, गर्दीमध्ये अफवा आहेत, गर्दीमध्ये गर्दीचे एक संस्कार आहेत, एक मॉब सायकोलॉजी म्हणून काम करत असते. गर्दीची एक आपली आपण प्रकृती आहे. एकूण समूह, मित्रांचं कंपू ही गोष्ट कधी कधी धोकादायक बनण्याची शक्यता असते. भगवंत म्हणतात की ज्याला ज्ञानाकडे जायचं आहे त्यांनी निवडक ठिकाणी एकांत सेवणं, एकांताचं सेवन करणं अतिशय आवश्यक आहे. जर एकांत असेल तर शांत होण्याची शक्यता आहे. जर एकांत नसेल तर अनेक मतं कानावर येतात. जर एकांत नसेल तर अनेक मतांबरोबर गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. मतामतांचा गलबला, कोणी पुसेना कोणाला असं गर्दीमध्ये होण्याची शक्यता असते. एकांतामध्येच साक्षात्कार होत असतो. एकांतामध्येच कोणीही आत स्वरूपापर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. तर या अज्ञानाच्या लक्षणामध्ये निवडक जागी राहून एकांत अनुभवणं हे अगदीच नको असतं. कोणी कोणी माणसं एकांतामध्ये वेडी पिशी होतात. कधी एकदा लोकांमध्ये जाऊ, कधी गप्पा गोष्टी करू, कधी पार्ट्या करू, कधी त्यांना घरी बोलू, आपल्याला कधी ते त्यांच्या घरी बोलवतील अशा प्रकारची एक भावना त्यांच्या ठिकाणी निर्माण होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि एकांते चौखटे तपोवने तीर्थे तटे देखोनी जोगा विटे तोही तोची। आणि हा जो अज्ञानी असतो, अज्ञानम यदतो न्यथा, ज्ञान लक्षण जर विविक्त देश सेवित्वम असं असेल तर अज्ञान लक्षण हे चोख एकांत अजिबात नाकारणं हे अज्ञानाचं लक्षण असतं। एकांत अशा करता नको वाटतो की विषयाचं कुठलंही सुख एकांतात मिळत नाही, इंद्रियांची कोणतीही इच्छा एकांतात पुरी होत नाही, आणि मनाची शांती, मनाचं समाधान, मन देखील नाहीसं झाल्यानंतर मिळणारी शांती याचा तर त्याला पत्ताच नसतो किंवा याच्यावर त्याचा विश्वास नसतो। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि एकांते चोखटे तपोवने तीर्थे तटे देखोनी जोगा विटे तोही तोची। उत्तम तपोवन असेल आणि सहलीला गेला असेल तर तो बरोबरी त्यांना सांगतो की तुम्ही जाऊन या, आज जाऊन या, मी इथं बाहेर आपला बरा आहे। कधी कधी असं होतं की कोणाकोणाला अगदी तप केलेल्या जागेत देखील का जावं असं वाटत नाही हा प्रश्नच असतो, पण त्यांना जावं वाटत नाही हे तेवढंच खरं आहे। तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्यांना जावं असं वाटत नाही। काशी विश्वेश्वराला जर गेले तर एक मिनिट देखील तिथं थांबत नाहीत। स्वामीजी म्हणायचे की आणि बनारसी शालू घेण्यासाठी अर्धा अर्धा दिवस खर्च करतील, त्यांचा विश्वासच नसतो। देखोनी जोगा विटे तोही तोची अशी अशी असं म्हणणारी मंडळी माझ्या पाहण्यात आहेत की सज्जनगडवर गेलो आणि काय बोर झालं। काय म्हणे, फक्त भातच तिथं खायला, कधी एकदा खाली येतोय असं झालं। तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन ते विटतात, मला तर मी गोंदवलेला गेलेलो होतो तेव्हा आम्ही जी खोली घेतली ती खोली दोन जणांना राहण्याची अशी होती। मला अशी माहिती देण्यात आली की आता आम्ही कोणाला देखील अशा प्रकारच्या खोल्या देणं कालांतराने बंद करणार आहोत। तुम्ही भक्त म्हणून इथे आलेले जर असाल तर तुम्ही दोघं असाल, तिघं असाल, एकटे असाल तर पाच सहा जणांमध्ये राहा असं आम्ही करणार आहोत। आणि बहुतेक आता तशी व्यवस्था केलेली आहे। अगदी जर ओळखीची मंडळी आली किंवा माहितीची, ओळखीची म्हणायच्या ऐवजी की ही शुचिरभूत आहेत, चांगली आहेत, अशी जर मंडळी आली तरच ते पूर्वी बांधलेल्या दोन दोन जण राहतील अशा खोल्या देतात। एरवी ज्या ठिकाणी 8-10 जण एकत्रित राहतील अशा खोल्या द्यायला त्यांनी सुरुवात केली। याचं कारण त्यांनी मला असं सांगितलं की कोणीही तिथं येतं, तरुण मुलगी गळ्यात मंगळसूत्र घालते, लग्न देखील झालेलं नसतं आणि खोल्या मागतात, तिथे येऊन राहतात, आम्हालाही एक डोकेदुखी झालेली आहे अशी माहिती मला सांगण्यात आली। आता आम्ही हे बंद करतोय। जर तुम्ही देवदर्शनाकरता आलेले आहात, नामस्मरणाकरता आलेले आहात तर तुम्ही सर्वांमध्ये राहा, मंडपामध्ये नामस्मरण करा अथवा नामजप जो एक मोठा हॉल त्यांनी बांधलेला आहे तिथं तुम्ही बसा, पण तुम्हाला एकट्याला राहता येणार नाही। का बरं असं केलं? याचं कारण आमची वर्तणूक, तिथं जाणारी जी मंडळी आहे ती ज्या प्रकाराने तिथं वर्तन करतात। तर मला असं सांगण्यात आलं की पावसमध्ये मी गेलेलो असताना गणपतीपुळ्याला मोदकाचा नैवेद्य आणि असं जेवण, उकडीचे मोदक अशा प्रकारचं जेवण जेवतात, इतकं भरपेट जेवलेले असतात की रात्री फार जेवणाची इच्छा नसते, पण तिथं जर राहायचं झालं तर अति खर्च येतो। असं झाल्यामुळं गणपतीपुळ्याहून पावसला भक्त निवासामध्ये येतात, तिथं मुक्काम करतात, तिथं ते भात वगैरे काय असेल ते जेवण जेवतात, संध्याकाळचं रात्रीचं कमी जेवण, त्यांना भूकच नसते आणि दुसऱ्या दिवशी ते गोव्याकडे निघून जातात. समाधी मंदिरात दर्शनासाठी देखील येत नाहीत. आणि एकांते चोखटे तपोवने तीर्थे तटे देखोनी जो का विटे तोही तोची. हे पाहून जो विटतो त्याचा गैर उपयोग करणारे तर आहेतच, पण पाहून विटणारे देखील आहेत. अरे कसले तीर्थयात्रेला जाताय, त्या खजुराहो वगैरे तिकडे जा. आमच्या ऑफिसमध्ये एक भला सज्जन गृहस्थ होता, त्याला बाकीची मंडळी सांगत होती की काय वेडावेडा की काय तू, तू कुठं तीर्थयात्रा करतो, अरे पाहण्यासारख्या कितीतरी गोष्टी आपल्याकडे आहेत. जया जनपदी सुख गजबजेचे कवतिक वानू आवडे लौकिक तोही तोची. ज्ञानाचं लक्षण सांगितलेलं आहे की अरती ही जनसंसदी. संसद याचा अर्थ जिथं अनेक लोक एकत्र येतात. खरा संसद या शब्दाचा अर्थ चव्हाटा असा आहे, ज्या ठिकाणी लोक एकत्र येतात आणि चर्चा करतात. सुदैवाने किंवा आपल्या डोक्यामध्ये संसद या शब्दाचा फार चांगला अर्थ तरी आहे, किंवा जे कोणी त्या संसदेत चाललेलं काम पाहतात त्यांना संसदेबद्दल तिटकारा तरी आहे, दुर्दैवाने असं म्हणू. पण चव्हाटा ही गोष्ट अगदीच खरी आहे. आणि या गर्दीमध्ये जाणं आणि त्या ठिकाणी बोलणं ऐकणं हे देखील एक व्यसन आहे. मी कुठेतरी पेन्शनर लोकांकरता गप्पाष्टक म्हणून एक पाटी वाचली आणि तिथं बाकावर सगळे 70 दरम्यानचे लोक एकमेकांशी गप्पा मारायला येतात असं एक ठिकाण होतं. आता ते बंद झालंय. काही नाही, संध्याकाळी ते 5 उघडायचं आणि साधारण 7:30 बंद व्हायचं आणि लोक काठ्या घेऊन आपल्या आपल्या पद्धतीने तिथं यायचे, एकमेकांशी गप्पा मारायचे. एक प्रकारे गप्पाष्टकच तिथं एकत्र व्हायचं आणि त्यांच्या गप्पा सर्व प्रकारच्या असायच्या. ज्ञानाचं लक्षण सांगताना अरती ही जनसंसदी असं भगवंत सांगतात. लोकांमध्ये जाणं आणि लोकांमध्ये अति गप्पा गोष्टी करणं हे व्यसनासारखं असणं हे धोकादायकच आहे. ज्ञानेश्वर महाराज जया जनपदी सुख गजबजेचे कवतिक वानू आवडे लौकिक तोही तोची. अनेक लोक जिथं जमतात त्या ठिकाणीच ज्यांना सुख होतं. गजबजेचे कौतिक आणि त्या ठिकाणी जी गजबज असते, मी तुमच्याजवळ यायचं गप्पा मारत बसायचं, मग दुसरीकडे कुठेतरी खुर्ची टाकून बसायचं, तुम्ही आणि कुठेतरी जायचं, सगळे एकमेकांशी बोलतायत, मस्तपैकी खाणं पिणं चाललेलं आहे, याच्यातच अतिशय रमून राहणं. चोख असा एकांत ज्यांना नकोच वाटणं. एकदा असं झालं की वाईच्या आमच्या घरी पुढची माडी, मधली माडी आणि मागची माडी अशा प्रकारे वर, तर मधल्या माडीमध्ये मी ध्यानाला बसलो. वाईला गेलो होतो तेव्हा साधारणपणाने 6:30 दरम्यान. खूप केंद्राची आठवण यायला लागली, मी ध्यानाला बसलो आणि जवळपास 7:45 होत आलेले होते. साहजिकच बाहेर सगळीकडे अंधार पडला. मी बसलो होतो तेव्हा थोडासा अंधुक का होईना उजेड होता, मग संपूर्ण अंधारच झाला. आम्ही बरेच नातेवाईक जमलेले होतो, त्याच्यात माझ्या काकूच्या कोणी नात्यातल्या एक भगिनी कोणत्या तरी कामासाठी म्हणून वर माडीवर आल्या. आणि त्या अर्धवट प्रकाशात तिथं कोणीतरी बसले असं पाहून इतक्या मोठ्यांदा किंचाळल्या आणि पळत खाली आल्या. वर कोणीतरी बसलंय असं दिसतंय बडे, कोणीतरी वर आहे. तर आमची काकू म्हणली की अगं भाऊ जाऊन आमचं वर बसलाय. तिचाही आवाज आणि किंचाळणं ऐकून मी तिच्या पाठवाच खाली आलो. तर ती म्हणली एकटा काय करतोस तिथं. मी म्हणलं मी ध्यानाला बसलो. ध्यान वगैरे काय करतोस म्हणे, सगळ्या लोकांमध्ये येऊन बसणं मला नाही असं भूतासारखं बसायला आवडत. जया जनपदी सुख गजबजेचे कवतिक, वानू आवडे लौकिक तोही तोची. आणि मग दुसऱ्या दिवशी तिला कोणत्या तरी कारणासाठी परत वर जायचं होतं. दुपारची वेळ होती तरी ती विचारत होती की भाऊ वर जाऊन बसलेला नाहीये ना. आणि आत्मा गोचरू होये ऐसी जे विद्या आहे ते ऐकवनी डौर वाहे विद्वांस जो. पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं लक्षण अध्यात्म ज्ञान नित्यत्वम. अध्यात्म ज्ञान म्हणजे स्वतःच्या बाबत ज्ञान. आत्मा हा शब्द इंद्रियांना वापरला जातो, मनाला वापरला जातो. जिथं जिथं आपण मी म्हणतो त्या सर्वाला आत्मा हा शब्द वापरला जातो. आणि शुद्ध पारमार्थिक भाषेमध्ये देखील आत्मा हा शब्द वापरला जातो. आपल्याला माहित आहे देह मन आणि बुद्धी याच्याही बुडाशी असणार शुद्ध जाणीव तत्व, आपलं स्वरूप, आपलं खरं रूप याला देखील आत्मा म्हणण्याचा प्रघात आहे. शुद्ध स्वरूपात असलेल्या मीच ज्ञान करून घेणं आणि अनात्म वर्ग नीर सांडूनी आत्मरसाचे क्षीर चरता तिथे सविचार राजहंस, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सगळं अनात्म वर्ग म्हणजे इंद्रिय मन बुद्धी तसंच जगत या सगळ्या गोष्टी बाजूला सारून त्याच्या बुडाशी त्याच्या मुळाशी असणारं शाश्वत असं तत्व आहे ते तत्व शोधून त्याच्याशी एकरूप होऊन राहणं, शुद्ध मीच स्वरूप ओळखून त्याच्याशी तदाकार होणं. आणि असं तदाकार होण्यासाठी म्हणून प्रयत्न करणं. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम. तर या ठिकाणी अध्यात्म ज्ञान नित्यत्वाचा अभाव म्हणून भगवंतांनी अज्ञानाची लक्षणं सांगितलेली आहेत. आणि आत्मा गोचरू होये ऐसी जे विद्या आहे ते ऐकवनी डौर वाहे विद्वांसु जो. खरं म्हणजे विद्वान आहे पण आत्मा ज्यामुळे स्पष्ट होतो अशी जी विद्या आहे त्या विद्येची जो थट्टा करतो टिंगल करतो उपनिषदांकडे न वचे योगशास्त्र न रुचे अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही. उपनिषदांकडे आत्मा प्राप्त करण्याची विद्या या तऱ्हेने जो पाहतच नाही ज्याला योगशास्त्र हे रुचत नाही. आणि अध्यात्म ज्ञान ज्याला म्हणतात त्या ठिकाणी ज्याचं मन स्थिरच राहत नाही हे अज्ञानाचं लक्षण. हे वाचल्यावर आपल्याला अशी शंका येते की उपनिषदांकडे न वळणाऱ्या लोकांचं हे लक्षण आहे की काय. त्यांचं तर हे लक्षण असेलच असेल एक वेळ, पण उपनिषदांचा अभ्यास करून देखील आत्मा गोचरू होये ऐसी जे विद्या आहे ते ऐकवनी डौर वाहे विद्वांस जो. विद्वान आहे आणि त्याचं लक्षण करतायत की आत्म्याकडे जाणारी जी विद्या आहे ती विद्या व्यर्थ आहे अशा रीतीने जो बोलतो उपनिषद माहिती आहेत. मी एकदा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींचं एक व्याख्यान ऐकलं. मला असं वाटतं की इतकं चांगलं व्याख्यान मी माझ्या संबंध आतापर्यंतच्या आठवणीत कमी वेळेला ऐकलं असेल. इतकं अभ्यासपूर्ण, इतकं उत्कृष्ट की बस सगळं माहिती आहे. उपनिषद माहिती आहेत, ब्रह्मसूत्र माहिती आहेत, तर्कशास्त्र माहिती आहे. ते तर्कतीर्थच होते. त्यांनी जो विषय मांडला तो विषय इतका सुंदर मांडला की बोलण्याची सोय नाही. पण व्यक्तिगत जीवनामध्ये हे व्याख्यानाकरता झालं. व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांचा उपनिषदांवर तेवढा विश्वास नव्हता. शंकराचार्य सातारला आपल्यापैकी जुन्या लोकांना माहीत असेल, शंकराचार्यांनी त्या काळात जयेंद्र सरस्वती म्हणून शंकराचार्य सातारला चातुर्मासाकरता ते आलेले होते. अत्यंत उत्तम पवित्र अशी व्यक्ती. तर इथल्या त्या काळी असणाऱ्या समाजवादी मंडळींबरोबर तर्कतीर्थ सातारला जाऊन त्यांनी तुम्हाला ब्राह्मण्य मान्य आहे का, चातुर्वर्ण्य मान्य आहे का, आणि शंकराचार्यांनी बिचारींनी त्यांच्या त्यांच्या पठडीत असलेली उत्तरं दिली. त्यावरून फार मोठी निदर्शनं आयोजित करण्यात आली. उपनिषदांकडे न वचे ही तर गोष्ट झालीच, ते वळणार नाहीत ही तर गोष्ट झालीच, मुखोद्गत होती. आणि इतका प्रकांड पंडित शोधूनही सापडणार नाही, इतका उत्तम वक्ता शोधूनही सापडणार नाही. पण प्रत्यक्षत जीवन मात्र त्याच्या संपूर्णपणाने विरोधात. योगशास्त्र न रुचे अध्यात्म ज्ञानी जयाचे मनची नाही. रोज संध्याकाळी एका ठराविक प्रमाणामध्ये ते ज्याला आपण औषध म्हणतो ती गोष्ट ते घेत असत. संपूर्ण भौतिक जीवन जगणारे. मला असं वाटतं की अशी मंडळी पाहिली त्यामुळं त्या काळात मी तरुण असताना स्वामीजींकडे आकर्षित झालो. तर स्वामीजींचं वेगळेपण या सर्व पार्श्वभूमीवर अगदी उठून दिसणारं असं होतं. बोलण्यासारिखे चालणे, स्वये करून बोलणे, तयांची वचने प्रमाणे मानिती जनी, नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. असं पुण्य शरीर कसं असावं हे स्वामीजींकडे पाहिल्यावर लक्षात येत असे. आत्मचर्चा एकी आधी ऐसी ए बुद्धीची भिंती पाडूनी, जयाची मती वोढाळ झाली. आत्मचर्चा नावाची एक गोष्ट आहे आणि ती करायला पाहिजे. अशा प्रकारच्या बुद्धीच्या भिंती पाडून मार्क्सवाद, साम्यवाद, निरीश्वरवाद याचे ते नंतर नंतर पुरस्कर्ते झाले. मी तर्कतीर्थांवर घसरलेलो नाहीये, उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी विद्वान मंडळी आणि आत्मचर्चा जे करत नाहीत असं सांगितलेलं आहे म्हणून मी सांगतो. सामान्य लोकांची तर काही कथा नाहीच. कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय. आणि काही मंडळी अशी असतात की कर्मकांड उत्तम रीतीने जाणणारी असतात. कर्मकांड याचा अर्थ वेदोक्त कर्ममार्ग जो अत्यंत पवित्र समजला गेलेला आहे तो अत्यंत प्रेमाने आचरत असताना भगवत नामस्मरण पूर्वक पवित्र असा कर्ममार्ग आचरण असताना, कर्मकांड आचरण करत असताना, त्याच्यामध्ये पूजा आहे, संध्या आहे, वैश्वदेव आहे, उपासना आहे, सोळवळ देखील आहे, तिन्ही त्रिकाल संध्या आहे, त्याच्यातली आत्मचर्चा आणि आत्मभान नाहीस होऊन केवळ कर्मकांड करणाऱ्या व्यक्ती असतात, त्या व्यक्ती पुढे पुढे अत्यंत कडक होऊन जातात त्यांच्या मताबद्दल, त्यांच्या आचरणाबद्दल. स्वामीजींकडून मी असं ऐकले की आळंदीला ते कोणा अशाच एका कर्मकांडी व्यक्तीकडं गेलेले असताना सकाळपासून ते दुपारपर्यंत त्यांच्या इतक्या सुंदर रीतीने पूजा चालत असत, भगवत भक्तीमध्ये अत्यंत रंगून गेलेले, आणि आत्ताच्या काळात म्हणजे त्या काळात देखील 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी कदाचित ही घटना घडली असेल तेव्हा देखील दुर्मिळ असणारं दृश्य. इतक्या पवित्र घरामध्ये अशा प्रकारचं कर्मकांड जे भगवंताला मानवतं असं चाललेलं आहे असं स्वामीजींनी पाहिलं. आणि तिथं त्यांच्या सूनबाई होत्या त्यांना स्वामीजी सहज असं म्हणाले की किती भाग्यानी तुम्हाला असं सासर मिळालेलं आहे, तुम्ही किती भाग्यवान आहात, आत्ताच्या काळात इतकं पवित्र घर तुम्हाला मिळालं. तर त्या भगिनींच्या डोळ्यात पाणी आलं. स्वामीजींनी त्यांना विचारलं की मी जे काही बोललो तर तुम्हाला काही लागलं का या बोलण्यातून, काही वाईट वाटलं का? तर त्या म्हणाल्या की यांचं कर्मकांड आहे खरं, पण यांचं किमान आम्ही उरकेपर्यंत दूध किंवा चहा देखील कोणाला घ्यायला परवानगी नाही. माझी लहान मुलं आहेत तर ती देखील भुकेनी तशीच असतात, अशा कर्मकांडाचा उपयोग काय असं म्हणून त्या ढसढसा रडायला लागल्या. म्हणून कर्मकांड, नृसिंह वासुदेवानंद सरस्वती कर्मकांड करता करता भगवत प्राप्त झाले. त्यामुळं कर्मकांड म्हटल्यानंतर आपल्याला इतका त्याच्याबद्दल अपसमज झालेला आहे की कर्मकांडी मनुष्य म्हणजे हेकेखोर, कर्मकांडी मनुष्य म्हणजे अत्यंत कठोर व्रताचा. तो अशा करता झालेला आहे की त्याच्यातलं मर्म विसरून त्याचं केवळ निष्ठेनी टोकाचं आचरण केलं गेलं. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तैसेच होय. किंवा कोणाकोणाला पुराण देखील मुखोद्गत असतात. किंवा काही काही मंडळी ज्योतिष विद्येमध्ये तो म्हणे तैसेची होय इतकी पारंगत असतात. एक ज्योतिषी मला आठवतं की त्या सरस्वती मंदिरच्या कट्ट्यावर बसलेले असत. असेच उन्हाळ्याचे दिवस स्वामीजींचं प्रवचन रात्री 9:15 ते 10 असं त्या काळात असे. तर मी जाता जाता कधी कधी तिथं खारे दाणे खात बसलेले असायचे किंवा भेळ खात बसलेले असायचे. मी त्यांना म्हणायचो की चला माहितीये, म्हणायचे तुम्ही तिथं जाताना माहितीये, पण ज्योतिषी म्हणून ते इतके इतके एक्सपर्ट होते. त्यांची पत्नी गेली, त्यांचा तरुण मुलगा गेला, कोणाकोणावर अशी वेळ येते. नोकरी इतकी चांगली नव्हती त्यामुळे पेन्शन त्यांना अतिशय बेताची, जी मिनिमम पेन्शन तितकीच पेन्शन त्यांना मिळत असे. कुठेतरी पिऊन म्हणून ते नोकरीला होते, फारसं त्यांना या याच्यातलं जमलं नव्हतं. पण एकदा एका खानावळवाल्याकडे गेले, सहज त्याचा हात पाहून काहीतरी सांगितलं तर त्यांनी त्याच्या ड्रॉवरमधून पत्रिका काढून दाखवली, काहीतरी प्रॉब्लेम सांगितला. त्यांनी सांगितलं काय कसं केव्हा होईल. ते झालं तर ते म्हणाले की रोज सकाळी आणि संध्याकाळी आमच्याकडे जेवायला यायचं. त्यांचं सगळं चरितार्थ असं चालत असे. कोणातरी डेअरीवाल्याला त्यांनी भविष्य सांगितलं तर त्यांनी सांगितलं की रोज 2 माप दूध. 2 माप म्हणजे काय असेल, मला वाटतं 100 मिलीचं 1 माप असं असतं. 200 मिली दूध रोज माझ्याकडून घेऊन जायचं. त्यामुळे मी काय दुधाचा वगैरे शौकीन नाही, मला चहा आवडतो त्यामुळे माझं भागतं याच्यात. त्यांचं सगळं कापड दुकानदार देखील ज्योतिष सांगण्यामुळं फुकट कापड मिळत असे. सगळा चरितार्थ असा चालायचा. पण म्हणायचे की ते ज्ञानेश्वरी वगैरे काही अर्थ नाही, तू जा म्हणायचे. शिल्पी अति निपुण, शिल्पकलेमध्ये कोणी कोणी अत्यंत निपुण असतात. सूपकर्मी ही प्रवीण, सूपकर्म म्हणजे टोमॅटो सूप किंवा वेगवेगळे जी तर अशी सूप बनवण्यात जे अत्यंत प्रवीण. सूप याचा अर्थ पाककला. खरंच कोणाला वाटेल की ज्ञानेश्वर महाराजांच्या काळी देखील स्टार्टर म्हणून सूप देत होते की काय. विधी अथर्वण हाती आधी. अथर्वण म्हणजे अथर्व वेदामध्ये जे जारण मारण वशीकरण अशा विद्या सांगितलेल्या आहेत, म्हणून तीन वेदांचं जास्त महत्व आहे. अथर्व वेद आहे तो अथर्व वेद हा अशा प्रकारच्या गूढ विद्या सांगणारा वेद आहे. तर ही विद्या ज्याच्या ठिकाणी हातात आलेली आहे, कोणाला वाचवणं, कोणाला मारणं, कोणाला वश करणं. कोकी नाही ठेले, भारत करी म्हणितले, आगम आफाविले मूर्त होती. कामशास्त्रातलं जाणण्यासारखं असं काहीही जनी शिल्लक ठेवलं नाही. पारंगत, भारत करी म्हणितले, महाभारत सांगण्यामध्ये अत्यंत प्रवीण. काही काही मंडळी महाभारत रामायण अशा गोष्टी सांगण्यात अति अति प्रवीण असतात. अत्यंत रसाळ पद्धतीने महाभारत सांगतात, रामायणासारखे ग्रंथ सांगतात. ज्ञानेश्वर महाराज याला फारसं महत्व देत नाहीत. आगम आफाविले मूर्त होती, सगळ्या प्रकारची शास्त्र त्यांनी इतकी आपलीशी केलेली असतात की ही व्यक्ती म्हणजे मूर्तिमंत शास्त्र, ही व्यक्ती म्हणजे चालतं बोलतं ज्योतिष शास्त्र, ही व्यक्ती म्हणजे चालतं बोलतं महाभारत सांगण्याचं शास्त्र. अशा प्रकारे त्यांची फार मोठी कीर्ती होते. नीतीशास्त्र सुझे, नीती जात सुझे. नीती काय सांगते हे त्याला माहीत असतं, आणि त्या नीतीमध्ये देखील विदुर नीती, भीष्म नीती, युधिष्ठिर नीती, कृष्ण नीती, मनुस्मृती अशा अनेकांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नीती, अश्वत्थामाने सांगितलेली नीती, असं सगळं ज्याला माहीत असतं. वैद्यकही बुझे, आणि काही काही वैद्यकीच्या ज्ञानामध्ये अति पारंगत असतात. काही काही वैद्य तर अनेक वेळेला कोणी कोणी कोणाबद्दल काही सांगतं तर असं वाटतं की या व्यक्तीजवळ जवळपास जगातल्या सगळ्या रोगांवर उपचार आहे की काय. कारण इतकी स्तुती आपण ऐकतो आणि त्यांनी बरे केलेले लोक आपण ऐकतो की आपली छाती दडपून जाते. नुसती नाडी पाहिली हो आणि निदान केलं आणि बरं झालं. 15 वर्ष रोगाशी झगडत होतो. काव्य नाटकी दुजे चतुर नाही, आणि काव्य शास्त्र विनोद नाटक याच्यामध्ये याच्यासारखा दुसरा चतुर नाही असेही कोणी कोणी असतात. आणि हे सगळे ज्ञानी समजले जातात. जसं एक नाटककार आहेत तर तेही सगळ्यातले ज्ञानी स्वतःला समजायला लागले. देवाला रिटायर करा, अनेक अनेक प्रकारचे सल्ले ज्ञानी आहे असं समजूनच मग द्यायला सुरुवात करते माणूस. कधी कधी राजकारणी देखील या पदाला पोहोचतो की सर्व गोष्टींवर अथॉरिटिव्हली बोलण्याचा जणू मक्ता त्याच्याकडे आलेला आहे असं तो समजतो. कधी कधी एखादा ज्योतिषी देखील अशी भूमिका घ्यायला सुरुवात करतो. कधी कधी एखादा फेस रीडर देखील जगातलं सगळं आपल्याला समजतं अशा प्रकारे तुमच्याशी बोलायला सुरुवात करू शकतो. स्मृतींची चर्चा दंशू जाणे गारुडियाचा निघंटू प्रज्ञेचा पायी की करी. स्मृतीचं मर्म ज्याला समजलेलं आहे, दंशू जाणे गारुडियाचा, गारुडी विद्या, विष उतरवण्याची विद्या ज्याला प्राप्त झालेली आहे, निघंटू प्रज्ञेचा पायी की करी. आणि वेदांचे शब्द जसे पायी खून राहिलेले आहेत, वेदांबद्दल असं आहे की ओम सहस्र शीर्षा पुरुषहा, सहस्राक्ष सहस्रपाद असं झाल्यानंतर ओम हा शब्द वगळून सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद सभूमी एवढं म्हणायचं आणि मग परत मागं येऊन म्हणायचं हा एक पाठी, असे घनपाठी देखील मागं मागं येऊन पुढं पुढं येऊन असे जे म्हणू शकतात, जसं पायी खून राहिलेलं आहे वेद, पै व्याकरणी चोखडा तर्की अतिगाढा परी एक आत्मज्ञानी फुडा जात्यंधूतो, असं कोणी कोणी कशा कशामध्ये अत्यंत पारंगत असताना एका आत्मज्ञानामध्ये मात्र तो जात्यंध असल्यासारखा अगदीच अंधळा असतो. ते एक वाचुनी आघवा शास्त्री सिद्धांत निर्माण धात्री परी जळो ते मूळ नक्षत्री न पाहेगा, अध्यात्म ज्ञानाखेरीज सर्व शास्त्रामध्ये प्रमाणभूत अशी ज्याची प्रज्ञा चालते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की परी जळो ते, कडकडीत शब्द आहेत, म्हणजे कोणी एखादा ज्योतिषी असावा आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जळो ते, कोणी एखादा शिल्प कर्मात प्रवीण असावा आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जळो ते विद्या, कारण आत्मज्ञानाला ते ज्या प्रमाणात महत्व देतात त्या प्रमाणात या विद्यांना महत्व देत नाहीत आणि अशा करता देत नाहीत की लौकिक जाणण्याच्या या विद्या आहेत म्हणून ज्ञानेश्वर महाराज महत्व देत नाहीत. पै व्याकरणी चोखडा तर्की अतिगाढा परी एक आत्मज्ञानी पुढा जात्यंधूतो, ते एक वाचुनी आघवा शास्त्री सिद्धांत निर्माण धात्री परी जळो ते मूळ नक्षत्री न पाहेगा, मूळ नक्षत्रावर आलेलं जे मूल आहे त्याचं मुख आई वडिलांनी प्रथम पाहू नये असं म्हणतात, कारण ते आई वडिलांच्याच मुळावर येतं अशी श्रद्धा. तशी ही सगळी जी शास्त्र आहेत ती अध्यात्म ज्ञानाच्याच मुळावर जर आली तर मग याचा उपयोग काय असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे बघा, मूळ नक्षत्रावर कोणाचा जन्म झाला असेल तर या वरच्या शास्त्रामध्ये त्याला तोडगा देखील आहे बरं का. मोरा अंगी अशेषे पिसे असती डोळसे, परी एकली दृष्टी नसे तैसे ते गा. मोराच्या पिसाऱ्यावर किती डोळे असतात पण एक डोळा पाहिल तर शपथ, जरी परमाणू एवढे संजीवन मूळ जोडे तरी बहु काय गाडे भरणे ये रे. परमाणू एवढं म्हणजे अगदी थोडं असं संजीवन मूळ हातात आलं तर बाकीचं गाडाभर मिळालं तरी त्याचा उपयोग काय, कारण संजीवनी मुळामध्ये तुम्ही कायम राहण्याची सोय तरी आहे, त्या गाडाभर बाकीच्या मुळांमध्ये काही नाही. आयुष्य विण लक्षणे सिसे विण अलंकारणे वोहरे विण वाधावणे तो विटंबुगा, बाकी सगळी उत्तम लक्षणं अंगावर आहेत, राजलक्षणं आहेत, कपाळ असं आहे, डोळे असे आहेत की राजा होईल चक्रवर्ती होईल, पण दुसरं एक लक्षण असं आहे की आयुष्यच नाहीये, तर उपयोग काय त्याचा. आयुष्य विण लक्षणे सिसे विण अलंकारणे, मस्तक नाही आणि सगळ्या शरीराला अलंकार घातले, काही काही भेसूर अशा उपमा वाटतात, पण ज्ञानेश्वर महाराज आत्मज्ञानाला किती टोकाला जाऊन महत्व देतात ते याच्यावरून लक्षात येतं. वोहरे विण वाधावणे तो विटंबुगा, वधूवर नाहीयेत आणि वाजंत्री आहे तर त्याला काही अर्थ नाही. मोकळ्या मंडपामध्ये तैसे शास्त्र जात जाण आघवेची अप्रमाण पार्था अध्यात्म ज्ञाने विण एकलेनी, या लागी अर्जुना अध्यात्म ज्ञानाच्या अर्जुना पाही आत्मज्ञानाच्या ठाई जया नित्य बोधू नाही शास्त्र मूढा तया शरीर जे झाले ते अज्ञानाचे बी विरुढले तयाचे व्युत्पन्नत्व ठेले अज्ञान वेली तो जे जे बोले ते अज्ञानची फुलले तयाचे पुण्य जे फळले ते अज्ञान गा त्याचं पुण्य देखील अज्ञानाचंच पापात्मके पापे नरका येईजे पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे त्याचं पुण्य हे पुण्यात्मक पापच त्यांनी जास्तीत जास्त स्वर्ग लोक प्राप्त होईल मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य ते जर नसेल तर या पुण्याला देखील अर्थ नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिओम तस विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम् ओम शांति शांति शांति।